यो यो साहब, बड़े दिनों बाद सुनाई दे रहे भाई। सुपर हिट 93.5 रेड एफएम पर मैं हूँ अकी आपके साथ। रेड एफएम का बैचलर शो और 12:38 का टाइम है। कई बार आपने ना किसी चीज के लिए ना सोने की एक्टिंग बराबर की होगी। बचपन में हम सोने की एक्टिंग बड़ी करते थे, तो वही पूछा मैंने कि कब और किस लिए आपने सोने की एक्टिंग की थी।
रेड एफएम अक्की बोलते है ना?
हो, कौन बोलता है?
हाँ, नेहा बोलती है।
हेलो नेहा, बोलो।
एक तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला।
तुला पण।
आणि मध्ये आम्ही खूप मिस केलं तुमचा शो। मध्ये नव्हता ना तुम्ही?
हो, माझी तब्येत ठीक नव्हती।
हो, तर आता तू विचारलंस ना ते की मला ना म्हणजे ना सुरुवातीला खूप झोप पण यायची आणि आता काही झोप एवढी येत नाही, पण मला असं वाटतं की मी झोपले ना की आई नेमकी उठवते, उठवायला नको असतं। आणि मग काही काही तिला वाटत की अभ्यास केलाय आणि खूप जागरण केलाय, आता ती झोपली आहे, पण मला झोपेचा सॉन्ग करायचं आहे। तर बेसिकली असं असतं की माझे सकाळी क्लास असतो ना, आणि ते खूप फडतूस स्वर आहे,
म्हणून तू ऍक्टिंग करते मग झोपायची जाण।
मी ऍक्टिंग करते आणि मला चक्करच येते, मी झोपते, मी अभ्यास भरून करते आणि काही काळजी करू नकोस, मी बरोबर भरून करेन, काही काळजी करू नका, झोप आले मला आता।
ही आता पण खूप छान ऍक्टिंग करते बरं का? काय मस्त उत्तर देते, व्हेरी गुड नेहा। आप लोग बताइए की कब कब आपने जानबूझ के सोने की एक्टिंग की है, कब और किसके लिए, किस लिए? 6608093 पे कॉल लगाना है या फिर व्हाट्सएप करना है 8975935935। तीन सुपर हिट गाने, लंदन ठुमकता और साथ में आशिक सरेंडर हुआ एंड बुलिया फ्रॉम ए दिल है मुश्किल, ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। मॉर्निंग नंबर 1 विद माय इंडियन कबीर, बजाते रहो।